दिक्कालाद्यनवच्छिन्ना अनन्तचिन्मात्रमूर्तये स्वानुभूत्येकमानाय नमः शान्ताय तेजसे। दिक्कालाद्यनवच्छिन्ना अनन्तचिन्मात्रमूर्तये स्वानुभूत्येकमानाय नमः शान्ताय तेजसे। बोद्धारो मत्सरग्रस्ताः प्रभवः स्मयदूषिताः अबोधोपहताश्चान्ये जीर्णमङ्गे सुभाषितम्। बोद्धारो मत्सरग्रस्ताः प्रभवः स्मयदूषिताः अबोधोपहताश्चान्ये जीर्णमङ्गे सुभाषितम्। वरं पर्वतदुर्गेषु भ्रान्तं वनचरैः सह न मूर्खजनसम्पर्कः सुरेन्द्रभवनेष्वपि। वरं पर्वतदुर्गेषु भ्रान्तं वनचरैः सह न मूर्खजनसम्पर्कः सुरेन्द्रभवनेष्वपि। परिवर्तिनि संसारे मृतः को वा न जायते स जातो येन जातेन याति वंशः समुन्नतिम्। परिवर्तिनि संसारे मृतः को वा न जायते स जातो येन जातेन याति वंशः समुन्नतिम्। कुसुमस्तबकस्येव द्वयी वृत्तिर्मनस्विनः मूर्ध्निवा सर्वलोकस्य शीर्यते वन एव वा। कुसुमस्तबकस्येव द्वयी वृत्तिर्मनस्विनः मूर्ध्निवा सर्वलोकस्य शीर्यते वन एव वा। त्वमेव चातकाधारः असि इति केषां न गोचरः किमम्भोदवरास्माकम् कार्पण्योक्तिं प्रतीक्षसे। त्वमेव चातकाधारः असि इति केषां न गोचरः किमम्भोदवरास्माकम् कार्पण्योक्तिं प्रतीक्षसे। प्रारभ्यतेन खलु विघ्नभयेन नीचैः प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः। प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति। प्रारभ्यतेन खलु विघ्नभयेन नीचैः प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति लाङ्गूलचालनमधश्चरणावपातम् भूमौ निपत्यवदनोदरदर्शनम् च श्वापिण्डदस्य कुरुते गजपुङ्गवस्तु धीरं विलोकयति चाटुशतैश्च भुङ्क्ते लाङ्गूलचालनमधश्चरणावपातम् भूमौ निपत्यवदनोदरदर्शनम् च श्वापिण्डदस्य कुरुते गजपुङ्गवस्तु धीरं विलोकयति चाटुशतैश्च भुङ्क्ते तानीन्द्रियाण्यविकलानि तदेव नाम सा बुद्धिरप्रतिहता वचनं तदेव अर्थोष्मणा विरहितः पुरुषः स एव त्वन्यः क्षणेन भवतीति विचित्रमेतत् तानीन्द्रियाण्यविकलानि तदेव नाम सा बुद्धिरप्रतिहता वचनं तदेव अर्थोष्मणा विरहितः पुरुषः स एव त्वन्यः क्षणेन भवतीति विचित्रमेतत् राजन् दुधुक्षसि यदि क्षितिधेनुमेताम् तेनाद्य वत्समिव लोकममुं पुषाण तस्मिंश्च सम्यगनिशं परिपोष्यमाणे नानाफलैः फलति कल्पलतेव भूमिः राजन् दुधुक्षसि यदि क्षितिधेनुमेताम् तेनाद्य वत्समिव लोकममुं पुषाण तस्मिंश्च सम्यगनिशं परिपोष्यमाणे नानाफलैः फलति कल्पलतेव भूमिः सत्यानृता च पुरुषा प्रियवादिनी च हिंस्रादयालुरपि चार्थपरावदान्या नित्यव्यया प्रचुरनित्यधनागमा च वाराङ्गनेव नृपनीतिरनेकरूपा सत्यानृता च पुरुषा प्रियवादिनी च हिंस्रादयालुरपि चार्थपरावदान्या ನಿತ್ಯವ್ಯಯಾ ಪ್ರಚುರ ನಿತ್ಯಧನಾಗಮಾಚ ವಾರಾಂಗನೇವ ನೃಪ ನೀತಿರನೇಕ ರೂಪಾ. ಯಸ್ಯಾಸ್ತಿ ವಿತ್ತಂ ಸನರಃ ಕುಲೀನಃ ಸ ಪಂಡಿತಃ ಸಶ್ರುತವಾನ್ ಗುಣಜ್ಞಃ ಸ ಏವ ವಕ್ತಾ ಸ ಚ ದರ್ಶನೀಯಃ ಸರ್ವೇ ಗುಣಾಃ ಕಾಂಚನಮಾಶ್ರಯಂತಿ. ಯಸ್ಯಾಸ್ತಿ ವಿತ್ತಂ ಸನರಃ ಕುಲೀನಃ ಸ ಪಂಡಿತಃ ಸಶ್ರುತವಾನ್ ಗುಣಜ್ಞಃ ಸ ಏವ ವಕ್ತಾ ಸ ಚ ದರ್ಶನೀಯಃ ಸರ್ವೇ ಗುಣಾಃ ಕಾಂಚನಮಾಶ್ರಯಂತಿ. ಕ್ಷುತ್ಕ್ಷಾಮಃ ಅಪಿ ಜರಾಕೃಶಃ ಅಪಿ ಶಿಥಿಲಪ್ರಾಣಃ ಅಪಿ ಕಷ್ಟಾಂ ದಶಾಂ ಆಪನ್ನಃ ಅಪಿ ವಿಪನ್ನದೀಧಿತಿಃ ಅಪಿ ಪ್ರಾಣೇಷು ನಶ್ಯತ್ಸ್ವಪಿ ಮತ್ತೇಭೇಂದ್ರ ವಿಭಿನ್ನ ಕುಂಭಕವಲ ಗ್ರಾಸೈಕಬದ್ಧಸ್ಪೃಹಃ ಕಿಂ ಜೀರ್ಣಂ ತೃಣಂ ಅತ್ತಿಮಾನಮಹತಾಂ ಅಗ್ರೇಸರಃ ಕೇಸರೀ. ಕ್ಷುತ್ಕ್ಷಾಮಃ ಅಪಿ ಜರಾಕೃಶಃ ಅಪಿ ಶಿಥಿಲಪ್ರಾಣಃ ಅಪಿ ಕಷ್ಟಾಂ ದಶಾಂ ಆಪನ್ನಃ ಅಪಿ ವಿಪನ್ನದೀಧಿತಿಃ ಅಪಿ ಪ್ರಾಣೇಷು ನಶ್ಯತ್ಸ್ವಪಿ ಮತ್ತೇಭೇಂದ್ರ ವಿಭಿನ್ನ ಕುಂಭಕವಲ ಗ್ರಾಸೈಕಬದ್ಧಸ್ಪೃಹಃ ಕಿಂ ಜೀರ್ಣಂ ತೃಣಂ ಅತ್ತಿಮಾನಮಹತಾಂ ಅಗ್ರೇಸರಃ ಕೇಸರೀ. ಸ್ವಲ್ಪ ಸ್ನಾಯು ವಸಾವಶೇಷ ಮಲಿನಂ ನಿರ್ಮಾಂಸಮಪಿ ಅಸ್ಥಿಕಂ ಶ್ವಾಲಬ್ಧ್ವಾ ಪರಿತೋಷಮೇತಿ ನತು ತತ್ತಸ್ಯ ಕ್ಷುಧಾ ಶಾಂತಯೇ. ಸಿಂಹಃ ಜಂಬುಕಂ ಅಂಕಮಾಗತಮಪಿ ತ್ಯಕ್ತ್ವಾ ನಿಹಂತಿ ದ್ವಿಪಂ. ಸರ್ವಃ ಕೃಚ್ಛ್ನಗತೋಪಿ ವಾಂಛತಿ ಜನಃ ಸತ್ವಾನುರೂಪಂ ಫಲಂ. ಸ್ವಲ್ಪ ಸ್ನಾಯು ವಸಾವಶೇಷ ಮಲಿನಂ ನಿರ್ಮಾಂಸಮಪಿ ಅಸ್ಥಿಕಂ ಶ್ವಾಲಬ್ಧ್ವಾ ಪರಿತೋಷಮೇತಿ ನತು ತತ್ತಸ್ಯ ಕ್ಷುಧಾ ಶಾಂತಯೇ. ಸಿಂಹಃ ಜಂಬುಕಂ ಅಂಕಮಾಗತಮಪಿ ತ್ಯಕ್ತ್ವಾ ನಿಹಂತಿ ದ್ವಿಪಂ. ಸರ್ವಃ ಕೃಚ್ಛ್ನಗತೋಪಿ ವಾಂಛತಿ ಜನಃ ಸತ್ವಾನುರೂಪಂ ಫಲಂ. ಸಂತಿ ಅನ್ಯೇ ಅಪಿ ಬೃಹಸ್ಪತಿ ಪ್ರಭೃತಯಃ ಸಂಭಾವಿತಾಃ ಪಂಚಶಾಃ ತಾನ್ ಪ್ರತಿ ಏಷ ವಿಶೇಷ ವಿಕ್ರಮ ರುಚಿಃ ರಾಹುಃ ನ ವೈರಾಯತೇ. ದ್ವಾವೇವ ಗ್ರಸತೆ ದಿನೇಶ್ವರ ನಿಶಾ ಪ್ರಾಣೇಶ್ವರೌ ಭಾಸುರೌ ಭ್ರಾತಃ ಪರ್ವಣಿ ಪಶ್ಯ ದಾನವಪತಿಃ ಶೀರ್ಷಾವಶೇಷಾಕೃತಿಃ. ಸಂತಿ ಅನ್ಯೇ ಅಪಿ ಬೃಹಸ್ಪತಿ ಪ್ರಭೃತಯಃ संभाविताः पञ्चशाः तान् प्रति एष विशेषविक्रमरुचिः राहुः न वैरायते द्वावेव ग्रसते दिनेश्वर निशाप्राणेश्वरौ भासुरौ भ्रातः पर्वणि पश्य दानवपतिः शीर्षावशेषाकृतिः जातिः यातु रसातलं गुणगणः तस्यापि अधो गच्छतात् शीलं शैलतटात् पततु अभिजनः सन्दह्यतां वह्निना शौर्ये वैरिणि वज्रम् आशु निपततु अर्थोऽस्तु नः केवलम् येन एकेन विना गुणाः तृणलवप्रायाः समस्ताः इमे जातिः यातु रसातलं गुणगणः तस्यापि अधो गच्छतात् शीलं शैलतटात् पततु अभिजनः सन्दह्यतां वह्निना शौर्ये वैरिणि वज्रम् आशु निपततु अर्थोऽस्तु नः केवलम् येन एकेन विना गुणाः तृणलवप्रायाः समस्ताः इमे इति श्रीभर्तृहरेः नीतिशतकोद्धृतश्लोकाः इति श्रीभर्तृहरेः नीतिशतकोद्धृतश्लोकाः